रामकृष्ण हरि झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी दोहा विच्छल बरवा दोहा विच्छल
Oh,
सार विचार करा उठाऊ सारा सार विचार करा उठाऊ राम धरा कंठे
विठोबासी
दयाचा चिंतने निर्जल संकट कराल दुर्घट भव जन्मुनिया कुली वाचे स्मरे
राम
हरि हाथ ने महारणी सयाचा चिंतने निर्जल
संकट
सराल दुर्घट भव सारा सारा विचार विचार करा उठा उठी सारा सार विचार करा उठा उठी नाम धरा कंठे बिठो बाचे दयाचा चिंतने निरशील संकट तराल दुर्घट भव सिंधु जन्मुनिया कुळी वाचे स्मरे राम, जन्मुनिया कुळी वाचे स्मरे राम, धरे हाचे नेम अहरणीचे, तयाच्या चिंतने निर्शेल संकट, तराल दुर्घट भव सिंधु। तुका म्हणे कोटी कुळेती पुनीत, तुका म्हणे कोटी कुळेती पुनीत, भावे गाता गीत विठोबाचे, तयाच्या चिंतने निर्शेल संकट, तराल दुर्घट भव सिंधु। विठाला सारासार विचार करा उठा उठे नाम धरा, कंठे विठोबाचे तयाच्या चिंतने निर्शेल संकट, तराल दुर्घट भव सिंधु। पांडुरंगा करू प्रथम नमन,
पांडुरंगा करू प्रथम नमन,
पांडुरंगा करू प्रथम नमन,
पांडुरंगा करू प्रथम नमन,
दुसरे चरण संता दिया,
दुसरे चरण संता दिया, दुसरे चरण संता दिया,
कंच कृपा दाने गधेता विस्तार,
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 बाबा जी सतगुरु दास तुका, पांडुरंगा कुरु प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, बाबाजी सद्गुरु दास तुकाजयांचे केलिया स्मरण, होई सकळ विधींच्या करण तेचे बंधू श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कारो नाता। प्रस्तुत प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा हा चार चरणाचा उत्कृष्ट असा अभंग असून नामाचं महात्म्य सांगणार आहेत, पण संकट विमोचक अशा प्रकारचा अभंग आहे। विठ्ठल या अभंगात जगद्गुरु तुकाराम महाराज नामाचं महात्म्य सांगतात, जलमृती संसारातून पार पाडण्यासाठी एक सोप्यातलं सोपं साधन तुम्हा मला सांगतात। सज्जना हो, माय बापा हो, पवित्र असा नरदेव मिळालेला आहे तो केवळ परमार्थ करण्यासाठी, याच जन्मातून परमार्थ करायचा, परमार्थ करण्यासाठीच नरदेव मिळालेला आहे। देवे दिला देव भजन गोमट, तुया झाला फाटा बाधिकेचा, किंवा याच देही घडे देवाचे भजन, परमार्थ करण्याचं ज्ञान याच जन्मात आहे, पापा पुण्याचं ज्ञान याच जन्मात आहे, म्हणून याच जन्मात परमार्थ करण्याचं ज्ञान असून सुद्धा ही लोक परमार्थ करत नाही। जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणत काय, कुणाच्या जीवावर निवांत राहिलेले, कोण तमाहे आयसे यांचे पोटी, येईल शेवटी कोण कामा, काय म्हणून या राहिले निश्चिंते, काय जवाब देते यमदूता। महाराज म्हणजे आजही निवांत भटलेले की परमार्थ करत नाही, चांगल्या वाईटाचा विचार करत नाही। लक्षात ठेवा सज्जना हो, माय बापा हो, आपल्या जीवनामध्ये तुम्हा आम्हाला चांगल्या वाईटाचा विचार केल्याशिवाय समाधान प्राप्त होणार नाही। सुख पाहिजे, समाधान पाहिजे, मग पापा पुण्याचा विचार करा, चांगल्या वाईटाचा विचार करा। महाराज ज्ञानेश्वर महाराज सांगतात, विचारा वाचून नपविजे समाधान, आपल्या जीवनामध्ये समाधान पाहिजे ना, मग विचार करा, विचार केल्याशिवाय समाधान प्राप्त होणार नाही। तसं लक्षात ठेवा, काही गोष्टीचा विचारच करून, काही गोष्टीचा विचार करायचा पण एकदा केल्यानंतर पुन्हा करू नये, आणि काही गोष्टीचा विचार सतत करायचा। लक्षात ठेवा, कोणत्या गोष्टीचा विचार करू नये, पाप करण्याचा विचार कधी करायचा, लोकांचा वाईट करण्याचा विचार कधी करायचा नाही, खिसे कापण्याचा विचार कधीच करायचा नाही, हा विचारच करायचा। काही गोष्टीचा विचार करा पण एकदा केल्यानंतर पुन्हा करायचा नाही। लक्षात ठेवा, लग्न करण्याचा विचार जरूर करा पण एक केल्यानंतर दुसरी करण्याचा करायचा नाही। विठाला विठाला, लग्नाचा विचार जरूर करा पण दुसरीचा करायचा नाही, कारण का, दुसरी न करावी बाईल भंड फजिती होईल, बोभाट वेश द्वारा जाईल बायकाच्या पानवट्या, एका पुरुषा दोघी नारी आणि पाप वसे त्याच्या घरी। महाराज म्हणतात लग्नाचा विचार जरूर करा पण दुसरी करण्याचा करू नका। असं मी एका गावात कीर्तनात सांगितलं असताना एका माणसानं कीर्तन संपलं सांगितलं, इंगळे महाराज तुम्ही प्रमाण सांगितलं आणि एका माणसानं दोन बायका करणं पाप आहे, हे तुम्ही तुमचं ऐकल्यानंतर मी पुन्हा तिसरी बायको केली, मग तिसरीचं कुठं प्रमाण आहे का? आता दोन बायका केल्यावर पाप होतं म्हणजे तिसरीनं काय पुण्य होणार आहे होय? मला सांगा, त्यांना सांग त्याचं प्रमाण कुठे? लक्षात ठेवा, दुसरी बायकोचा विचारच करू नका। अवघड आहे हो, दोन बायका करणं आमचे नामदेव महाराज सांगतात, बोबाट वेशद्वारा जाई। एका माणसानं 60 वर्षाच्या म्हाताऱ्यानं 15-20 वर्षाची मुलगी बायको केली, मला सांगा काळं पांढरे झाले त्याचे केस, काही काळे झाले पांढरे झाले, तरुण मुलगी ज्या वेळेला पत्नी गेली त्यावेळेला योग आला, आता दुसरी बायको केलेली तिनं बघितलं नवऱ्याकडे त्याच्या डोक्यातले पांढरे केस झालेले, तिला काय आवडत नव्हतं, तिला असं वाटायचं की हा पती मला शोभत नाही, म्हणून तो झोपल्यानंतर काय करायची, त्याच्या डोक्यातले पांढरे पांढरे केस अशी काढून टाकायची कारण काळं दिसावं, हे त्याच्या पहिल्या बायकोनं बघितलं, कारण तिचे पांढरे काळे केस झालेले होते। त्या म्हातारीने विचार केला, माझ्या कलरचे केस काढते का तू? मग म्हातारी आली, तिनं काळे काढे काढायला सुरुवात केली, आता ह्या दोघीची झाली चढावड, पण याची झाली चेप्पी. मला सांगा आता, एकीनं पांढरे काढायची, एकीनं काळे काढायचे, डोक्याला केसरी राहिला का? अहो सारखे झगडी सुरू. तुम्हाला काय करायला पाहिजे? दोघीला मला असं करा, आपसात भांडू नका, भांडू नका, वेगळे राहा. वेगळे तरी कसं राहायचंय? तीन खण माळवत आहे, तीन खण घर आहे, वरी तीन खण माडी आहे. मग वरची ढाकली बायको वरती ठेवली आणि थोरली खाली ठेवली. दोघी जणी वेगळे राहिल्या. सगळं निम्म निम्म केलं, पण म्हशी एकच होती. तिची वाटणी कशी करायची? मग म्हशीची वाटणी अर्धी अर्धी केली. अर्धी कशी? तोंडाकडून थोरलीला दिली आणि अगदी कासाकडून ढाकलीला दिली. मग थोरलीनं गवताचं गोटून आणून म्हशीला खाऊ घालायचं, आणि ढाकलीनं सकाळ संध्याकाळ दूध काढायचं आणि खायचं. मग हिनं म्हैस तयार करायची, निनं खायचं. आता वाटणी अशी आलेली आहे. एक योगावगाना गावात नामसत्ता चालू होता. थोरली बिचारी परमार्थिक होती, तिनं सगळे वारकरी आमच्या घरी चहा घ्यायला नेले. आणि ढाकलीला सांगितलं, काका आमच्याकडे महाराज मंडळाने जरा थोडं दूध दे ग. दूध दी म्हणलं, ती म्हणजे दूध तुझ्या बापाने ठेवलं. दूध अजिबात देणार नाही, कारण माझ्या हिशाला आलेली म्हैस आहे आणि मी दूध अजिबात देणार नाही. अहो त्याने जेवल्याला ती विष्णू सहस्त्रनाम तिनं सुरू केलं, तिला शिव्या द्यायला सुरुवात केली. शेजारी म्हणजे काग कशा करता शिव्या देते? अगं तिला दूध मागितलं, एक दोन कप चहाला दिलं सुद्धा नाही. शेजारी म्हणजे तुला तरी काय गरज होती दुधाची? ती म्हणजे मलाही गरज नव्हती, पण ती इंगळ्या घरला आला होता. म्हणजे इंगळ्याला आरो तुला कोणा? अहो भांडणास माणूस काय बोलन आणि कुणाला बोलन, मला सांगा. मग तिला सांगितलं का दिलं नाही? त्याचं कारण असे म्हणली, निम्मी म्हैस तिच्या हिशेवर गेली नव्हं का कशाकडून आणि तोंडाकडून मला आली. ती म्हणजे मग एक हात केली शेजारी म्हणजे असं कर. ती संध्याकाळी दूध काढायला बसली, सकाळी दूध काढायला बसली, तू काटे घ्यायची आणि तोंडावर म्हशीच्या बद बद मारित राहायचं. तुला काय बिघडलं? ते थोडं काम करायचं. मग ही ज्यावेळेला धार काढायला बसली, दूध काढायला बसली, त्यावेळेला थोरली काटे घेऊन म्हशीच्या तोंडावर मारायची. आता म्हैस उड्या मारायली. ढाकली म्हणजे असं का ग? ही म्हणजे माझ्या हिश्याचं तोंड आहे, मी त्याला वाटेल ते करील, तुला काय घेणे म्हणली. आता म्हैस काय निवंत थांबले असेल का? ज्यावेळेला दोघीचे झगडे, दुसऱ्या दिवशी गुढी पाडवाय, पाटलाने सांगितलं असं करा, दोघी भांडू नका. पण थोरली म्हणली, हेमा पाटील मालकाला म्हणले, मी तुमची पहिली बायको आहे, उद्या सण आहे आणि गुढी पाडवा आहे, नवस आले माझ्याकडे जेवायला पाहिजे. ढाकली म्हणली, मी तुमची आवडती पत्नी आहे, तुम्ही सणाचं माझ्याकडे जेवायला पाहिजे. तू म्हणला भांडू नका, जिचा स्वयंपाक अगोदर म्हणून तिच्याकडे जेवण. आता थोरली ढाकली माडीवर झोपलेली, थोरली खाली झोपली. बिचारी परमार्थी होती. थोरली पाहते 4 वाजता उठली, काकडा म्हणत म्हणत तिने सगळा स्वयंपाक केला आणि सगळं स्नान वगैरे झाल्यानंतर हाक दिली. पतीवर झोपलेला होता, सांगितलं खाओ चला लवकर, स्वयंपाक तयार झालेला, स्नान करा, जेवण करा. आता वरची बिचारी सूर्यवंशी होती. सूर्यवंशी म्हणजे दिवस निघल्यानंतर उठणार. जेवणाला तू खाली उतरायला लागला शिडीवरून, ती बी डोळे चोळी चोळी तुटली. आहो म्हणली, थांबा थांबा, माझा स्वयंपाक झाला. थोरलीला वाटलं ही काय येऊ देत नाही म्हणून तिने असा तंगडीला धरला. ती ढाकलीला वाटलं हा खाली गेले शिरत नाही म्हणून तिने शेंडीला धरला. आता दोघीच्या वडावडीमध्ये जी शिडी ठेवली होती ती पडली खाली. आता खाली पडल्यानंतर 8-9 वाजलेत, गावातून लोक जातात रस्त्याने, अहो पाटील 9 वाजलेत, गुढी पाडवाय, अजून तुम्ही गुढी उभा केली नाही, तुम्हाला ही काय 3.5 हाताची विठ्ठल विठ्ठल. याच्यापेक्षा कोणती गुढी उभा कशा करता? सांगितलं लग्न करण्याचा विचार जरूर करा, पण दुसरी करण्याचा करू नका. आणि काही गोष्टीचा विचार सतत करायचा, क्षणोक्षणी हाची करावा विचार, हा सतत विचार करायचा. कोणता विचार करायचा आहे? अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात,
सरासर विचार.
अभंगाच्या पहिल्या चरणात महाराज सांगतात, सज्जना हो माय बापा हो, काही गोष्टीचा विचार करू नये, काही गोष्टीचा केला तर पुन्हा करू नये, काही गोष्टीचा सतत विचार करायचा. तो कोणता? सारासार विचार करा उठा उठी. सार काय? असार काय? याचा विचार उठा उठी म्हणजे ताबडतोब करायचा, लवकरात लवकर, वेळ लावू नका. कारण सार देवाचं नाव आहे आणि असार संसार आहे, लक्षात ठेवा. सार 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 विठोबा नाम तुझे सार, म्हणून शूळपाणी जपतसे वारंवार. सर्व साधनाचे सार भव सिंधू उदरे पार, नाम साराचे हे सार, शरणांगत यम किंकर फलकट तो संसार. येथे सार भगवंत, सारा साराचा लवकरात लवकर विचार करायचा आहे. कारण कसं आहे, हे जगत सारासार मिश्रित आहे. या उपाधी माझी गुप्त चैतन्याचे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारते. सारासार मिश्रित जगत आहे म्हणून आसार जगत म्हणून जर त्याग करावा, सार भगवान जातो, अंगीकार करावा, आसार जगत त्याचं दुःख भोगावं लागतंय. मग महाराज म्हणते अशी सारासाराची निवड करायची आहे. कशा पद्धतीने निवड करायची आहे? ज्ञानेश्वर महाराज दृष्टांत देतात. ज्ञानेश्वर महाराज सांगतात जसं राधांस पक्षाच्या पुढे दूध आणि पाणी मिसळून ठेवल्यानंतर तो सार दूध पिऊन टाकतो, आसार पाण्याचा त्याग करतो. आमच्या माता भगिनी दधी मंथन करत असताना सार लोणी बाजूला काढतात, आसार मागी बाजूला काढतात. किंवा शेतकरी खाड्यामध्ये धान्य उकळत असताना सार धान्य खाड्यात पडतं, आसार भुसकट उडून जातं. किंवा सोनाराकडे शून्य घेऊन गेल्यानंतर शुद्ध सोनं बाजूला काढतो आणि बट्टे बाजू असेल ते बाजूला काढतो. तैसे विचारिता निरसले सहज प्रपंच सांडवले, मग तत्वत तत्व उरले ज्ञानी असे. कैसे? दृष्टांत सांगितले तैसे. आता मला सांगा देवाचं नाव कसं आहे? सार आहे. संसार असार आहे, दूध सार आहे, पाणी असार आहे, लोणी सार आहे, ताक असार आहे. आता अगोदरच सगळी सुज्ञ ऐकणारी मंडळी आहे आणि एवढं सांगितल्यानंतर सामान्य माणसाला सुद्धा कळतं. आता मी तुम्हाला विचारतो, कल्पना करा दृष्टांत. भुईमुंगाचे शेंगा अहो तरफलं कसं आहे? बोला. एवढी लोक असून बोलत नाही. हा असं म्हणा, मला वाटलं आमच्याकडे दोन दोन वर्षाची पोरं बोलते तर तुम्ही एवढे असून असून बोलत नाही. भुईमुंगाच्या शेंगा टरफलं कसं आहे? असा रे. आणि शेंगदाणे कसे? सार. वा. देवाचं नाव आपलं तसं, देवाचं नाव सार आहे, संसार असं आहे. दुसरं उदाहरण घ्या, खारीक टरफलं कसं आहे? असा रे. आठवळी कसे? असा रे. खारीक सार आहे आणि आठवळी असार आहे. बर आंबा तरफल कसं आहे? असार. कोई असार. रस सार. वा. पेढा तरफल कसं आहे? पेड्याला टरफल नसतं का? मग कसं आहे पेढा? कसं आहे? सगळा सार आहे. मग देवाचं नाव कसं आहे? सार आहे. आणि संसार असार आहे. मग लक्षात ठेवा माय बापो, महाराज म्हणजे तो विचार करायचा, सार असार विचार करा उठा उठी. पण दुर्दैव आमचं असे, आम्हाला सार भगवान पटत नाही आणि आसार संसार सुटत नाही. किती सांगा, देवाचं नाव पटत नाही, संसार सुटत नाही. गमतच अशी लटिकेचे रुचे आणि साच कोणाही न पते. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणजे लोकांना खोटं सुटत नाही, खरं पटत नाही. किती विनोद सांगता येते. एका गावामध्ये नकलेचा मेळा भरला होता. ज्याला जी नक्कलींची करून दाखवणं, लक्षात ठेवा नक्कल करणं सोपं नाही, नक्कल करण्यासाठी सुद्धा अक्कलच लागते. कुठली नक्कल करायची असू द्या, अक्कल नसेल तर नक्कल तरी काय करणार आहे. म्हणून ज्या माणसाला जी नक्कल येईल ती करून दाखवाय. मग एका माणसानं शेळीच्या कोकराची नक्कल करून दाखवली, कोकरासारखं ओरडलं. कशा करता सांगायलो, माणसाला खोटं सुटत नाही, खरं पटत नाही. याच्यासाठी दृष्टांत सांगा. ज्यावेळेला कोकरासारखी त्यानं नक्कल केली, पहिलं बक्षीस त्याला मिळालं. पण तिथे एक शेळ्या मेंढ्या चारणारा माणूस आला होता. तुम्हाला काय माणसे तू, नुसतं शेळीच्या कोकरासारखं ओरडला, 1000 रुपये बक्षीस दिले. लोकांना सांगितलं भाविक कांडो विनंती अशी आहे, ही नक्कल याच्यापेक्षा उद्या चांगली करून दाखवतो, तुम्ही सगळे गोळा आहात. लोक म्हणजे काय खरं आहे, पण पहिल्या दिवशीपेक्षा जास्त लोक जमले. ज्यावेळेला जमले त्यांना युक्ती केली, घोंगडी पांघरून घेऊन आला आणि खरंच बगळ्यामध्ये एक शेळीचं करडू घेऊन आला आणि असं वरून घोंगडी पांघरले, फक्त तोंड उघडं ठेवलं. त्यानं कान त्या कोकराचा फिर घाला आणि यानं तोंड वाटलं. त्या कोकरानं मोठ्यानं ओरडल्यानंतर ऐकणारे लोक म्हणले नाही नाही कालच्या सारखी नाही मजा आली, काल हुबेहूब कोकरासारखं ओरडले. तो म्हणला गाजर पारखे हो तुम्हाला काय कळतंय, मला कालची नक्कल खरी होती आणि आज खरं खोट आहे. विठ्ठल म्हणजे आम्हाला खोटं खरं वाटतं, लोकांना खरं जमतच नाही आणि खोटं सुटत नाही. लोकांना मजा पाहिजे. आता किती विनोद सांगता येते. काही तरुण मंडळी आमची पंढरपूरला गेली. पंढरपूरला आषाढी वारीला मरणाची गर्दी असते. 2 दिवस वारीला लागून कसं तरी त्यांना काय केलं, दर्शन केलं. दर्शन करून ते बाहेर निघाले. बाहेर निघाल्यानंतर भिकाऱ्याचा ताप, आंधळ्याला पैशा आंधळ्याला रुपये. तुम्हाला माहिती पंढरपूरची आंधळी पांगळी बघितली तुम्ही कशी? अहो अशी दिसायला विचित्र असतेच, जशी दिसायला विचित्र आहे तशी बोलायला सुद्धा विचित्र आहे. एक आंधळा आंधळ्याला पैसा आंधळ्याला पैसा म्हणत होता. मला म्हणतो हो मावली आंधळ्याला रुपये आंधळ्याला रुपये. असं म्हणल्यावर मी त्याच्या जवळ गेलो आणि त्याला सांगितलं का रे आंधळ्याला रुपये मागतो, तुला तर एका डोळ्याने दिसत आहे. तो म्हणतो मग 50च पैसे द्या, 50 कमी करा एका डोळ्याचे. म्हणजे असली विचित्र असतात बोलायला. मग त्यांना असे आंधळे पंगळे बसलेले होते. कॉलेज कुमार दर्शन करून कसं तरी बाहेर निघाले. बाहेर निघाले तर भिकाऱ्याचा ताप, ज्या त्याने त्या हाताने. मग त्या भिकाऱ्याच्या हातात प्रत्येकाच्या हातात 1-1 रुपये ठेवत गेले. कोणते? कॉलेज कुमार. 1 रुपया हातात घेतल्यानंतर त्या भिकाऱ्याने सांगितलं, कोण्या जिल्ह्यातले तुम्ही? लाजवडती. तुम्हाला मूर्ख कोणी काढले? 500-500 रुपयाचा ड्रेस हँगर 1-1 रुपया दान करता. पोरं म्हणले पैसे दिले की दिले आणि आपल्याला शिव्या खायची पाळी आली. ज्यांना काही दिलं नाही त्यांचं काय केलं? भिकाऱ्यांना भिकारी पोरं पुढे गेले. माझ्यासारखा शहाणा एक दर्शन करून बाहेर निघाला. तो भिकाऱ्याच्या हातात प्रत्येकाच्या हातात असा छूट गेला. असे खुश झाले भिकारी मोठे मोठे हसायले. पोरं म्हणले थांबा म्हणले का त्या माणसानं नक्की 5-5 रुपये दिले असतील. म्हणले कसे होऊन अहो म्हणले आपण 1-1 रुपये देऊन सुद्धा भिकाऱ्यांना शिव्या दिल्या. ज्या अर्थी या माणसाने एवढे खुश केले ना नक्की 5-5 रुपये दिले असाव. जवळ आल्यावर म्हणले मामा इकडे या तुम्ही भिकाऱ्याला 5-5 रुपये दिले का तुम्हाला 5 पैसे सुद्धा दिले नाही. मग एवढे खुश कसे केले काय नाही म्हणला सगळ्यांच्या तर हातावर गुदगुल्या केल्या म्हणला. यांना गुदगुल्या बऱ्या वाटल्या पण पैसे जमले नाही. सांगायचा मुद्दा खोटं पडतं खरं सुटत नाही. मग महाराज म्हणते सार देवाचं नाव आहे आणि असार संसार आहे. माय बापा हो त्याचा विचार लवकरात लवकर करायचा असतो या जन्मात. येवोनी नरज हा विचारावे सार धरावा पै धीर भजन मार्गी मग सार आसार विचार करा उठावती. विचार लवकरात लवकरात लवकर करायचे ताबडतोब उठावटी म्हणजे ताबडतोब उशीर लावायचा नाही. येत्याळ सुजेने केला तो सर्वस्वे नागवाला सीता हातीचा परमार्थ गेला आवर्ती पडला. विचार करायचा म्हणजे नेमकं काय करायचं नुसता विचार नाही. किती विनोद सांगू एक माणूस माझ्याकडे तो म्हणला इंगळे महाराज मी 6 महिने झाला अमेरिकेला जाण्याचा विचार करतो म्हणून किती खर्च येईल मला. म्हणून 6 महिने झाले विचार करता किती खर्च येईल अहो 1 रुपया सुद्धा खर्च येणार नाही. तू म्हणला कसं काय म्हणून विचार करायला काय खर्च येतो जायचं असेल तर खर्च येईल तुला नुसता विचार करण्यासाठी काय खर्च येतो. तसं विचार करा म्हणजे नेमकं काय करा नुसतं विचार करा नाही ताबडतोब करा पण काय करा. नाम धरा कंठे विठोबा नाम धरा कंठे विठोबा सारा सार विचार करा उठाव विचार करा उठाव नाम धरा कंठे विठोबा लवकरात लवकर विचार करायचा सारा सार विचार करा उठा उठी म्हणजे ताबडतोब आणि विचार करा म्हणजे काय करा नाम धरा कंठे विठोबाचे सज्जना हो. माय बापा भगवंताचं नामस्मरण कंठामध्ये धारण करा. मी म्हणतो जर कंठामध्ये देवाचं नामस्मरण धारण केलं त्या साधकाला कुठलं साधन काही करायचं शिल्लक राहत नाही. कायचा उरले वेगळे आणि कायचा उरले वेगळे आणि कायचा उरले वेगळे आणि कायचा उरले वेगळे आणि वैकुंठ नायक जया कंठे वैकुंठ नायक जया कंठे हे वैकुंठ नायक जया कंठे कायचा चिंतने तरतील दोषी कायचा चिंतने तरतील कायच्या उरले वेगळे अनेक वैकुंठ नायक जया कंठी सज्जना हो. माय बापा हो ज्याच्या कंठामध्ये भगवंताचं नामस्मरण धारण केलंय त्या साधकाला काही करायचं राहत नाही. म्हणून आमचे महाराज म्हणते लवकर विचार करा नाम धरा कंठी विठोबाचे कंठामध्ये भगवंताचं नामस्मरण धारण करा. उठा उठी म्हणजे ताबडतोब वेळ आहे. काही लोक म्हणतात बघू इंगळे महाराज आताच काय भजन करणं आमचं वय थोडंच आहे हे भजन करणं निवळ म्हाताऱ्या माणसाचं काम आहे अशी बऱ्याच लोकांची समजूत आहे. पण मी म्हणतो म्हातारेच होता हे कशावरून लागलाच मधी नंबर तर गेला का परमार्थ माती. कारण म्हातारपणापासून जगणार जे असू शक्य का त्या जीवनीची पकरियास हा तुम्ही लिया नाही तेरा घास ग्रास गळी सत्ता नाही आते क्षण भंगुर नाही भरवता पारी सावध तोडा मायाशा काही नसले मग गळा पडेल फासा पुढे हुशार तोरा ही ओळसा गा. म्हणून सज्जना हो माय बापा हो लवकरात लवकर विचार करा. कारण म्हातारपणी परमार्थ होईल असं नाही. कारण ओरिजिनल अल्प आयुष्य मानव देह शतगणिले महाराज म्हणजे अगोदरच आपलं अल्प आयुष्य त्याच्यातलं निम्ब झोपीने घेतलं अहो काय परमार्थासाठी काय शिल्लक होतं मला सांगा. बालपण गेली नेनता तारुण्यपणी विषय व्यथा व्रजपणी प्रवर्तली चिंता मरे मागुता जन्म धरी अहो बालपण खेळण्यात मग्न तारुण्यात लग्न म्हातारपणी इंद्रिय भग्न विठाला कसा परमार्थ करता करता येत नाही. 100 गणित आहे. मी तर तुम्हाला सांगतो खरं ओरिजिनल आपलं आयुष्य 40 वर्ष ऐकणारे लोक म्हणतील मग इंगळे महाराज शतगणीले कसं सांगतात. तुम्हाला सांगू ओरिजिनल 40 वर्ष आयुष्य मग 100 बेरीज कशी झाली आहे त्याच कारण असे, मनुष्य बैल कुत्रा आणि गाढव हे चौघे देवाकडे आयुष्य मागण्यासाठी, देवानं सगळ्याला 40-40 वर्ष दिलं तथा असतो ना म्हणले. परत आले, परत परत आल्यानंतर बैलाने विचार केला, मी 40 वर्ष कसं जीवन जगवायचं, मालक चांगला मिळाला तर ठीक आहे, कुत्र म्हणलं आपल्यालाही 40 वर्ष नको, कुणी पाळलं तर बरं, नाही तर मोकर कधी जगायचं, गाढव म्हणलं मला तर 40 वर्ष नकोच, माणूस माणसाला विचारलं तुला, तो म्हणला मला दिले तेवढं पुरे झालं, कमी नको जास्त नको. पण हे तिघाजण संघ आमच्या बरोबर तर परत चाललं देवाकडं, हे देवाकडं गाऱ्याने घेऊन गेले. तिघाजण संघ देवा आम्हाला 40-40 वर्ष आयुष्य नको, आमचं 20-20 कमी करा, आम्हाला एवढं नको. देवानं सांगितलं मी दिलेलं आयुष्य परत घेत नाही, तुम्ही तुमचं कोणालाही देऊन टाका. मग ह्या तिघा जणांनी 20-20 वर्षे काढले, 20-60 वर्षे ते माणसाला देऊन टाकले, म्हणजे पहिलं 40 आणि हे 7 किती झालं, 100 वर्षे, असं मिळून आपलं 100 आहे. बघा जरा लक्षणं कसे आहेत, जोपर्यंत 40 वर्षे माणसाचं आयुष्य आहे तोपर्यंत देव धर्म संत काही मानत नाही, तारुण्याच्या मध्ये नमानी कोणाशी, सदा मुसमुशी घोडा जायचा, तरुणपणाचा मध असतो अंगामध्ये, काही सुद्धा मानित नाही, देव नाही ना काही नाही. 41 साल सुरू झालं सज्जन हो, की रात्रंदिवस कबाड कष्ट करायचे, लेकर बाळ हे चित्राप जगवायचे. लोक म्हणतात काय हो, लईच माणूस तू बैलासारखा धंदा करतो, सालच बैलाने दिलेली लागते 40 पुढं 60 वर्षा पर्यंत, आणि 60 पुढं जर जगलात तो म्हातारा. पोरगण आलाय की सुनले अगवे कारण असंच करत, हे असं तसं करत. पोरं म्हणते दिंगडे महाराज, जे म्हातारे नको देवळात हरी हरी करीत बसव का नाही, ह्याला त्याला कुत्र्यावरून धावतात, सालच कुत्र्याची येते, म्हातारेचा काय गुन्हा आहे, त्या सालाचा परिणाम आहे. कुत्र्याने दिलेले साला लागले तर 80 वर्षापर्यंत, आणि तिथून पुढं जगलाच एखादा बिचारा 81 पुढं, म्हणजे जिथं बसणं तिथं थांबणं, तिथंच लगवी, तिथंच सांडणं, तिथं थुंकण्यासाठी राखायचं डोकला आणून द्यावं. लोक म्हणते दिंगडे महाराज मरायला पाहिजे होत्या म्हाताऱ्यानं, गाढवासारखं लोळतं बघा. अरे सालच गाढवाची मिठा झालेले 100. आता महाराज म्हणतात मग मधी त्याचा रोग, त्याचा झोप, मग काय भरण्यासाठी राहिलेले, म्हणून लवकरात लवकर विचार करा. मी नेहमी सांगत असतो लक्षात ठेवा माय बापा, संसारात जर तुम्ही ज्याच्यासाठी गोवलात की अंतकाळजवळला तुम्हाला धगा देतील, कोणी सुद्धा सोडवणार नाहीत, आणि हे तुम्हाला पुन्हा कळणार, कितीतरी उदाहरणं देता येतील. ज्याच्यासाठी आपण संसारात गोवलोत महाराज म्हणतील हेच धगा कसे देतील. दृष्टांत सांगतो, कल्पना करा, एका म्हाताऱ्यानं सगळे खोटे नाते धंदे करून खूप श्रीमंती मिळवली होती पोरासाठी, गडगंज श्रीमंती, पोराचं लग्नही केलं, संतती संपत्ती भरपूर, सगळं समाधान वाटलं म्हाताऱ्याला. योगा योगानं हा म्हातारा झाल्यानंतर जे नवीन सुनबाई घरात आले, ती नवऱ्याला म्हणजे काहो तुम्ही रोज उठता की ड्युटीला जाता, रोज उठता ऑफिसला जाता, हा म्हातारा किती त्रास देतो, किती खोकतो, किती थुंकतो, एकतर ह्या म्हातारीची कुठेतरी व्यवस्था करा, नाहीतर मी माहेरी निघून चालले. तुम्हाला तू काय माहेरी जाऊ नको, म्हातारीची व्यवस्था कुठेतरी करतो नेहमी. पण त्याने विचार केला, अगं एवढी मोठी श्रीमंती आपल्याला वडिलांनी कमवलेली आहे, गावातले लोक मला काय म्हणतील, कुठे नेऊन घालू म्हाताऱ्याला, त्याच्यापेक्षा माडीवर ठेवतो, मामाला निदान खायला तरी नेऊन देतो, खायला प्यायला तरी, तिने सांगितलं त्याने मागितलं ते दे, अहो म्हाताऱ्याला बोलता सुद्धा येत नव्हतो, वाणी पण झाली. मग म्हाताऱ्याला माडीवर ठेवलं आणि म्हाताऱ्याच्या जवळ अग्निशामक दलाची घंटी ठेवली. कशा करता, म्हाताऱ्याला भूक लागली ती घंटी खण 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 वाजवायची, आणि मग सुनबाईनं पाणी घेऊन जायचं, घ्या गिळा मरा ढोसा. अहो मग तिथे गेल्यावर काय सांगता, काय वाटत असेल त्या म्हाताऱ्याला, खरं वाटत असेल की महाराज लोक सांगत होते तेच खरं. पण योगा होगा ना, त्या म्हाताऱ्या त्यांना तो माडीवर खेळत गेला, इकडे तिकडे फिरत असून ती घंटी उचलली, बाजूला ठेवली. शेवटी म्हाताऱ्याला तहान लागली, पाणी पाणी करून गेलं सुद्धा, अक्षरशः मेलं म्हणजे काही एक नाही ना दोन नाही. हा बाहेरून आला, विचारलं का ग दादाला जेवण दिलं पाणी दिलं, तिने सांगितलं आहो त्यानं घंटीच वाजवली नाही. हा वर जाऊन बघतो तर घंटीच कुठे, अगं घंटीच नाही, दादा तर गेले, दादा संपले, दादा मेले, घंटी कुठे आहे, घंटी कुठे आहे. त्याचं लहान पोरग पळत गेलं, तुम्हाला पप्पा काय म्हणजे घंटी कुठे आहे, म्हणला मी उचलून ठेवली, म्हणला का, म्हणला तुला म्हातारपणी लागण ना, तुझ्यासाठी दुसरी कुठून घेऊन येऊ, म्हणला तुझ्या बापाला जिचा वापर केला ती तुझ्यासाठी घेऊन येतो ना. विठाला ज्यांच्यासाठी तुम्ही गोवला तर हेच दगा देणार आहेत, म्हणून माय बापा हो लक्षात ठेवा, लवकरात लवकर विचार करा आणि भगवंताचं नामस्मरण कंठामध्ये धारण करा. विचारलं महाराज तुमच्या म्हणण्याप्रमाणे सारा साराचा ताबडतोब विचार करून कंठामध्ये जर भगवंताचं नामस्मरण धारण केलं त्याचा फायदा काय, फायदा दुसऱ्या चरणात सांगतात. अभंगाच्या दुसऱ्या चरणात जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, तयाच्या चिंतने निर्शेल संकट, तराल दुर्घट भवशिंदू सज्जना हो माय बापा हो। त्या भगवंताचं चिंतन केल्यामुळे या संकटातून मुक्त होणार। महाराज म्हणजे केवढे संकट असू द्या, भगवंताच्या चिंतनानं ते संकट नाही। जो तयाच्या चिंतने निर्शेल संकट, केवढे संकट असू द्या नामाच्या चिंतने, आणि बारा वाटा पळती विघ्ने विठ्ठल विठ्ठल। याच्यासाठी अनेक भक्तांचं उदाहरण आपल्या डोळ्यापुढे आणा। अनेक भक्तांना त्या भगवंताचं चिंतन केल्यामुळे केवढे संकट असू द्या नाहीसं होतं। चिंतन हा शब्द महत्वाचा आहे। भगवंताच्या चिंतनानं संकट कोणाकोणाचं नाहीसं झालं, याच्यासाठी पांडवाचं उदाहरण आपल्या डोळ्यापुढे आहे। पांडवाचं एक संकट नाही, अनेक संकट निवारण केले। संकट हे बहुत निवारण रक्षाग्रहातून वाचवले। भीष्मानं केलेली प्रतिज्ञा त्याच्यातून वाचवली। द्रौपदीचं वस्त्रहरण त्याच्यातूनही वाचवले। एक संकट त्या भगवंताचं चिंतन केल्यानंतर सज्जना हो माय बापा हो, सगळं संकट तो भगवान परमात्मा निवारण करतो। याच्यासाठी आपण कथा भाग बघा। कम्यक वनामध्ये पांडव असताना जवळ त्याने सूर्यानं थाली दिली आणि ते सूर्य उदयापासून अष्टमानाला जाईपर्यंत सारखं पांडवाकडे अन्नदान चालू होते। हे दुर्योधनाला कळाल, दुर्योधनाला ते सुद्धा जमलं नाही। कारण आजही दुर्योधनाच्या जातीचे माणसं जिवंत सज्जन हो, लक्षात ठेवा। स्वतः अन्नदान करीत नाहीत पण दुसऱ्याने केलेलं सुद्धा खपत नाही। विठ्ठल ज्यावेळेला बघा पांडवाकडे अन्नदान चालू, सगळे लोक पांडवाचे नाव घेतात, काय करायला पाहिजे? दुर्योधनानं दुर्वास ऋषीला घरी आण आणि चार महिने चातुर्मास केला, चार महिने दुर्वास ऋषीची सेवा केली आणि प्रसन्न करून घेतला। दुर्वास ऋषीने सांगितलं, दुर्योधना मी प्रसन्न झालेलो, वरंबर आहे, काय पाहिजे माग? तुम्हाला पहिलं वचन द्या। वचन घेतलं, काय पाहिजे? काय नाही। काम्यक वनामध्ये पांडव आहे आणि सूर्य उदयापासून अस्तमनाला जाईपर्यंत सारखं अन्नदान चालू, लोक सगळे त्यांचे नाव घेतात। रात्री जेवळायला जा, इच्छा भोजन मागा, त्यांचं सत्वहरण होईल, पांडव प्राणत्याग करतील आणि माझी वैरी मरतील। दुर्वास ऋषी म्हणजे, दुर्योधना ही दुर्बुद्धी तरी तुला का सुचली बरं? आता तांबरीश राजाचं सुदर्शन चक्र माघारी लावलं तर दुसरं काम भिडूलेच म्हणले माझ्या मागे, काय उपयोग आहे मला सांगा? नाविलाज होता, चार महिने चातुर्मासात राहून अन्न खाल्लं होतं, म्हणून दुर्वास ऋषीला ते काम करावं लागलं। म्हणून लोकांना विनंती आहे, जमलेल्या लोकांना, चार चार आठ आठ दिवस उपवाशी राहण्याचा टाइम आला तरी चालेल, पण सज्जना संगते करावा उपवास, दुर्जनाचा गोड घास खाऊ नये। सज्जना घरचे अन्न आणि बळेच खावे मागून, दुष्टाचं मिष्टान्न असलं तरी खात जाऊ नका, लक्षात ठेवा। कारण कसं आहे, दुर्बुद्धी निर्माण होते। दुर्वास ऋषीला ते काम करावं लागलं। जेवळ्याला रात्री जेवळ्याला काम्य कोणात पांडव होते तिथे गेले, गजन ऐकल्याबरोबर सगळे पांडव जागे झाले आणि समोर गेले आणि दर्शन घेतलं श्री संतांची माता चरणावरी, साष्टांग करीत दंडवतन सांगितलं, महाराज एवढ्या रात्रीचं दुरून आगमन कुठून झालेले आणि काय शिवाय काय इच्छा आहे सांगा? दुर्वास ऋषी म्हणजे, राजा धर्मा फार दूरवरचा प्रवास झालेला आहे, इच्छा एकच आहे, भयंकर भूक लागलेली, या वेळेला जेवण पाहिजे। घाबरले महाराज, केवढं मोठं संकट आहे, काय करायला पाहिजे? अडचण निर्माण झाली, आता एवढ्या रात्री जोळ्याला थाली दिलेली सूर्यानं, ती सूर्य उदयापासून अस्तमानापर्यंत तिथं अन्नदान आहे, रात्री जोळ्याला मिळत नाही, आता ऋषी शाप देतील, आपलं सत्वहरण होईल, केवढं मोठं संकट आहे। धर्मापा हे भीमाकडे नामदेव महाराजांच्या गाठ्यात जनाबाईचे अभंग द्रौपदीची थाली म्हणून पाहून घ्या, सगळ्या अभंगाची आपल्याला माहिती मिळेल। जेवढ्या एकामागाकडे पाहतात तेवढ्यात आमच्या द्रौपदी आई साहेबांनी विचारलं, का हो कोण आलेले आहे, कसली गडबड आहे, काय नाही ग द्रौपदी? ऋषी म्हणून आले आणि इच्छा भोजन मागतात। द्रौपदी म्हणजे एवढंच आहे ना, मग काळजी करू नका, महाराज जेवण तयार आहे, पण एक आठ आहे, तिसरा प्रहर सुरू झालेला आहे, तुम्हाला स्नान केल्याशिवाय जेवता येणार नाही। खरंच तुम्हाला सांगू, अशी द्रौपदी असा मालकाची इज्जत राखणार आहे, नाहीतर आता तुमचं काय मला माहित नाही, बाकी जायचं ऐकणार असे, पण आमच्या महाराज लोकांच्या द्रौपद्याचा विचार करू नका तुम्ही। अहो आम्ही एका गावात कीर्तन करायच्या घरी गेलो, पहिल्यांदाच गेलो त्या गावात, दारात त्याचा मुलगा उभा होता, तिसंग नेलेला मुलगा म्हणतो, ओ वहिनी वहिनी महाराज कुठे? त्या बहिणीने मागं सुद्धा बघितलं नाही, तिकडे बघूनच उत्तर दिलं, ते गेले चुलीत। याला म्हणलं आपलं देवळच असेल, इकडे थांबण्यात काय मजा नाही, चुलीत गेले, बाईचं जरा खतरनाक आहे, पाठीमागे बघितलं, मला म्हणते कोणी इंगळी महाराज आहेत का? मी म्हणलं हा हा, म्हणते या नाही या, मी म्हणलं का मला घालते का चुलीत, मी देवळात जातो, त्याने सांगितलं अहो महाराज चुलीत गेले म्हणजे तुम्हाला काय अवघड वाटलं? म्हणलं का म्हणजे आमच्या शेताचं नाव चूल आहे। म्हणलं कसं काय? म्हणजे तिन्ही कोणी डोंगर आहे, एक तोंडीच रस्ता, त्याला चूल म्हणतात, म्हणलं तसं असलं तर बरं आहे, नाही तर कोण ताप करीत बसले? अशी जर द्रौपदी असेल मालकाची इज्जत घालणार काय उपयोग आहे? द्रौपदी सांगितलं अजिबात काळजी करू नका महाराज, तिसरा प्रश्न झालाय, स्नानाला जा आणि स्नान करून येईपर्यंत स्वयंपाक तयार सज्जन आहो। इकडे ऋषीमुनी स्नानाला गेले आणि इकडे भगवंताचं चिंतन सुरू केलं, भगवंताचा धावा, कृष्णा धावरे लवकरी, संकट पडले भारी, हरी तो आमचा कैवारी, आले विघ्न किंवा कोठे गुंतला, कोठे गुंतला। श्रीगुंतलाची द्वारकेच्या राया वेळका सखया लावेला सज्जना हो। भगवंताचा धावा केल्यावर भगवान धावतच आले, त्वरा झाली, गरुडाचा केली मागे, द्रौपदीच्या लागे नारायण आल्यानंतर सांगितलं द्रौपदी आवाज ऐकल्याबरोबर मी आलेले, फक्त मला काहीतरी खायला दे। सांगितलं देवा नाही म्हणूनच बोलवले, काय देवा घरी न मिळे अन्न, मागे भाजी पान द्रौपदीची, एवढ्या कांती घेऊन भाजी पान आणि मग दिले अन्न ऋषीला की सज्जना हो माय बापा हो। ज्यावेळेला भगवंतांनी भाजीचं पान खाल्लं, तृप्तीचा ढेकर दिलेला आहे, त्यावेळेला भगवंताचे डोळे हे चंद्र सूर्य देवाचे आहेत। खालीकडे बघितलं अन्नाचे ढिगारीचे ढिगारे सुरू झाले। ही इकडचा कथा भाग झाला, पण एक लक्षात ठेवा, देवाची कितीही टिंगल केली, देवाला कितीही नावं ठेवलं, देव सहन करतो, पण उन्हीनं साहेब असायचे, भक्ताची टिंगल केलेली देवाला जमत नाही। आमच्या भगवंताने विचार केला की ऋषीमुनी आमच्या पांडवाला भक्ताला त्रास देतात, मग मायावी पांडव निर्माण केले, मायावी सगळे जेवण तिकडे नदीच्या कडेला, भगवंताची वैष्णवी माया हे ऋषीमुनी स्नानाला गेले होते ना, आंघोळ्याला गेलेल्या ऋषीमुनीकडे तिकडे माया गेली, स्नान करताना त्यांची पोट गच्च करून टाकले, एकामेकाला म्हणतात का हो दत्तोपंत आपल्याला तर जेवण्याची मुळीच अपेक्षा नाही हो। आता तेवढ्यात आमचे भीमदादा हजार, सांगितलं महाराज स्वयंपाक करे चला लवकर जेवायला, सांगलं भीमा अरे आम्हाला मुळीच अपेक्षा नाही, कशाला स्वयंपाक करायला लावला होता, आता कोणी दादाच्या नादी लागायचे, सगळे मुखाने निघाले ऋषीमुनी जेवायला। अहो काय सांगावं, जेवायला ते तात वाढले ना, अतिशक्ती वाटून तुम्हाला अभंग गाथा उघडून बघा म्हणजे कळेल। अहो जेवताना एकामेकाला म्हणतात वा वा काय धर्मा घरीचे अन्न परी आमची उदरे लहान, काय राजा धर्माच्या घरचा अन्न एवढं, पण पोट बारकायला पडले। दुसरा म्हणतो देव किती वेळ आहे रे, हे तोंड इथं असतं अजून इतभर जागा भरली असते, माथा असते तोंड आणि अन्न भक्षितो, एवढे जेवले कमराचे करदुडे चार चार रोटे ढिले गेले, एवढं नाही अहो काय सांगावं तुम्हाला, एवढ्या मोठ्या ढेऱ्याधाऱ्याच्या ढेरीनं पात्र सुद्धा झाकले, अतिशोक्ती वाटून तुम्हाला। अहो एक माणूस हॉटेल मालक आहे, एवढं जाड आहे, आता एवढं जाड नसावा त्या बिचाऱ्याला, आता का आपण खायला घालत नाही, पण लय जाड माणसं तो काय काय, एवढी ढेरी मोठी आहे काय माणसाची, तो उठल्यानंतर त्याची ढेरी अशी गुडगळते असं गुडगळते, एवढा मोठा माणूस आहे तो हॉटेल मालक, पण त्यानं युक्ती काय केलेली, गल्ल्यावर बसलेला असतो, मग त्या टेबलला एक असा कप्पा केलेला आहे, तो ढेरी उचलतो त्या कप्प्यावर ठेवतो, दिवसभर असा गल्ल्यावर बसतो, एवढा जाड माणूस आहे। तसे हे पात्र ढेरीनं झाकले, ढेरीच्या खालून हात घालून इकडच्या कडीचे भजे काढायचे, तरी मायावे नानावर झाले, एक म्हणला जिलेबी जिलेबी जिलेबी, दुसरा म्हणला राख जिलेबीची काडी तोंडात घातली, अर्धी बाहेर आणि अर्धी मधी, आता इथपर्यंत गच्च झालं होतं तरी खात जात होते, एवढ्या दुसऱ्याला म्हणलं कडी कडी कडी, हा म्हणला एवढी पुडी पुडी होती, समोरचा म्हणला जनाळा अरे जिलेबीची काडी बाहेर आहे आणि तू कडी कुठं घालणार, तो म्हणला जिलेबीच्या पुंगळीत घालणार, तुला काय करायचं तो प्रश्न माझा आहे म्हणला विठाला विठाला। एवढे हाल आता काय सांगू, कशा करता सांगितलं, एवढं मोठं संकट पांडवावर आलं होतं, कोणी निवारण केलं, भगवंताने का तयाच्या चिंतने निरसेल, हे व्यवहारात तुम्हाला किती विनोद सांगता येतील, मी म्हणतो ना देवाच्या चिंतनानं कसलं संकट। एक वेळाला राजा रावणानं ज्यावेळेला प्रभू रामचंद्रानं राजा रावणाला मारलं, बिभीषणाचा राज्याभिषेक केला आणि लंकेतून परत आले सगळं सैन्य, आता सगळ्या सैन्याला मेजवानी जेवण देऊन अगदी निरोप समारंभाचा कार्यक्रम, तेवढ्यात विश्वामित्र ऋषी आले आणि दर्शनाला गर्दी सुरू झाली, आमचे हनुमंतराय सुद्धा बारीला लागले, दर्शना बारीला लागल्यानंतर विचारलं महर्षी नारदाने हनुमंता ही बारी कोणी कडे झाली, कल्पना नाही तुम्हाला, अहो विश्वामित्र ऋषी आले तर त्यांच्या दर्शनाला बारी। नारद म्हणले हनुमंता तुमच्यासारखे माणसं विश्वामित्राच्या दर्शनाला, विश्वामित्र रंभेच्या मागं कुत्रा होऊन लागलेला माणूस आणि अशाच्या दर्शनाला तुम्ही, हे आपल्याला तरी शोभत नाही। अहो कळला पटला आमच्या हनुमंतराला, लगेच बारीतून बाजूला झाले आणि इकडे विश्वामित्राला सांगितलं विश्वामित्रा प्रभू रामचंद्राच्या दरबारात तुमचा अपमान मला तरी सहन होणार नाही, म्हणजे का अहो हनुमंतरायाला सांगितलं आम्ही चला दर्शनाला, हनुमंतराय म्हणले मला माहिती आहे विश्वामित्र ऋषी कसे आहेत, अहो राग आला विश्वामित्र म्हणले प्रभू रामचंद्रा निघालो दरबारात का माझा अपमान, प्रभू रामचंद्रा सांगितलं महाराज कोणी काय म्हणले सांगा, एका बाणानं शिरोड होतो बरे का, एक बाणी आहे एक वचनी आहे, गेलेला शब्द परत घ्यायचा नाही, आमच्या हनुमंतरायाला कळालं, नारदाकडे गेले म्हणजे नारदा चांगलं काम केलं का, आता कोणी काय केलं म्हणजे वाटते हनुमंतरायाचं नाव सांगितलं, आता ज्या मारुतरायाने सीता शोधण्यासाठी एवढं कष्ट सहन केलं त्याला जाताना काही शब्दाची बाणाने शिरोडवायचे, आता विलास नाही काय की गेलेला शब्द परत घ्यायचा नाही, आमच्या हनुमंतरायाला कळालं, ते म्हणजे नारदा काय करायचं, आता नारद म्हणजे काळजी करू नको माझा ऐकतो का, आणि हे म्हणजे हे काय दुसऱ्याचं ऐकून वाटोळं झाले का, तुझंच ऐकलेलं तूच सांगितलेलं म्हणजे विश्वास ठेव काय कर चिंतन करीत बर, आमचे मारुतराय नदीला गेले आणि चिंतन करीत बसले श्रीराम जय राम जय जय राम, मारुतरायानं बाण सोडला, बाण सोडल्यानंतर सज्जना हो तो बाण जवळ गेला, प्रभू रामचंद्राचं नामस्मरण ऐकलं लगेच परत आले आणि तो भाच्यामध्ये बाण अडकला, एक दोन तीन चार पाच बाण मारले, एवढे मारल्यानंतर विश्वामित्र ऋषी म्हणले प्रभू रामचंद्र कुठे गेला तुमचा एक बाणीपणा एकवचनीपणा असं का होत आहे ते म्हणले का होत हे मला बी कळत नाही. मग तेवढे जवळ जाऊन पाहतात आमचे हनुमंत राय नामस्मरणामध्ये तल्लीन झालेले एवढं महत्व नामाचं म्हणले हो तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे म्हणून नामाच्या चिंतने भगवंताच्या नामस्मरणानं काहीच करता येत नाही म्हणून ते नामस्मरण याच जन्मात करता येतं. मग आपल्याला मिळालं ना ते मग इथंच परमार्थ करायचं म्हणून महाराज आपल्याला अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सूचना देतात. तिसऱ्या चरणा सांगतात जन्मनिया कुळीवाचे स्मरे राम धरी हाचे नेम अहरणीशी सज्जन हो या कुळात जन्माला आलो मग राम नामाचा जप करा आणि अहरणीशी रात्रंदिवस नित्य नेम नामिते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ ऐकणारे लोक म्हणतील महाराज रात्रंदिवस भजन करण्यासाठी आम्ही मोकळे कोठे आणि संसार कोणी करायचा आणि कोणी सांगितलं तुम्हाला संसार सोडायचा नका त्या जो राणा पोरे सुखे बांधा माळ्या घरी सुखे करावा संसार न सांडावे दोन्हीवार कामामध्ये काम काही म्हणा. महाराज म्हणजे तुमचे काम बंद करू नका तुमच्या कामात आमचं भजन रात्रंदिवस करतायचं कामात काम तुमचं काम चालू द्या आमचे रामही चालू द्या पण ते काम करीत असताना भगवंताचं नामस्मरण घेत असताना फक्त प्रेमानं भावनेनं श्रद्धेने घ्या सज्जना हो माय बापा हो जर या कुळात जन्माला आपण भगवंताचं नामस्मरण जर भावनेनं घेतलं त्याचा परिणाम त्याचं फल शेवटच्या चरणात महाराज आपल्याला म्हणे कोटी कुळेती पुनीत हावे गाता गीत विठोबाचे सज्जन आहो माय बापा हो जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात आपल्या कोटी कुळ्याचा उद्धार होईल पण भावनेनं भगवंताचं गीत गायलं तर एक लक्षात ठेवा सगळ्या अभंगाचा अर्थ शेवटच्या चरणाच्या उत्तरार्धात महाराज आपल्याला सांगतात निरशील संकट पण भावे गाता गीत विठोबाचे तराल दुर्गत भव सिंधू पण भावे गाता गीत विठोबाचे कोटी कुळेती पुनीत पण भावे गाता गीत विठोबाचे भावनेने जर भगवंताचं गीत गायलं तर पण कसं गायचं आहे विठोबा रखुमाजी जय जय विठोबा रखुमाजी सारासार विचार करा उठा उठे नाम धरा कंठे विठोबाचे दयाच्या चिंतने निरशील संकट तराल दुर्घट भव सिंधू यथामते यथावका धावत्या वेगात शिवा संपवलेली आहे ज्ञानेश्वर मावली ज्ञान मावली सकारा जय जय ज्ञानेश्वर मावली तुका मने कोटी कुळेची पुरीत 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 तुका मने कोटी कुळेची तुका मने कोटी कुळेची पुनीत तुका मने कोटी कुळेची पुनीत तुका मने कोटी कुळेची पुनीत भावे गाता गीत विठोबाचे भावे गाता गीत विठोबाचे तयाच्या चिंतने तयाच्या चिंतने भावे गाता गीत विठोबाचे भावे गाता गीत विठोबाचे तयाच्या चिंतने निर्जन संकट तयाच्या चिंतने निर्जन संकट तयाच्या चिंतने निर्जन संकट जे जे